नमस्कार, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये आपले स्वास्थ्य जे आहे ह्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. कारण आपलं स्वास्थ्य जे आहे ह्याच्याही एक खूप एक घनिष्ठ असा संबंध आहे आपल्या विचारांबद्दल. आणि ही गोष्ट आपल्याला वारंवार आपल्याकडे येत असलेले जे मार्गदर्शक आहेत, डॉक्टर आहेत जे व्यवसायाने, त्यांनीही आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणूनच मुद्दामून आम्ही हे विषय घेतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ज्या गोष्टीला घेऊन आपण बरेचदा खूप तणावामध्ये येतो की ह्या गोष्टी आता चांगल्या मिळत नाही, खाण्यापिण्याच्या गोष्टी चांगल्या नाही, हवा पाणी चांगलं नाही, सारखं मी आजारी पडतो. तर जितकं आपण बाह्य गोष्टींना दोष देतो तितकं आंतरिकही काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीचंच आपल्याला मार्गदर्शन, आपल्याकडे येणारे मार्गदर्शक नेहमी देत आलेले आहे. तर आजही आपण ह्या विषयावर बोलणार आहोत. आणि ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, आपण मागच्या सत्रामध्ये जिथे हृदयविकारावर बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की खूप असा पैसा खर्च होतो एखाद्या व्यक्तीला ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर गरीब व्यक्तीने काय करावं हे विचारलं असतं तर तुम्ही आम्हाला सांगितलं की ट्रायल्स काही झालेले आहेत, आणि विशेषतः तुम्ही ब्रह्मकुमारीच्या हेडक्वार्टर्स माउंट आबूला होत असलेल्या ट्रायलबद्दल सांगितलं. 540 लोक पेशंट जे आहेत त्यांची तुम्ही आम्हाला सांगितलं की त्याचा डेटा जो आहे तोही सबमिट झालेला आहे आणि प्रचंड असे चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. तर नक्कीच जिथे इतका पैसा खर्च करून 10 वर्षांनी पुन्हा जर होण्याची शक्यता आहे आणि तिथे पैसा खर्च न करता जर असं मिळत आहे तर मग कोणी हे ह्या गोष्टीकडे प्रेफर, ह्या ट्रायलकडे जाण्याचा प्रेफरन्स घेईल. तर ह्याच्या मागे एक्झॅक्ट कॉन्सेप्ट तुम्ही सांगितला तरी पण एकदा पुन्हा आम्हाला सांगा की एक्झॅक्ट कॉन्सेप्ट काय आहे, कशावर ह्या सगळा तुमचा ट्रायल जो आहे तो बेस्ड आहे.
ब्रह्मकुमारीने हा जो ट्रायल घेतलेला आहे त्याचं कॉन्सेप्ट हाच आहे की जसं आपण पहिल्यांदा डिस्कस केलं की स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला 4 भाग, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, हे 4 भाग पाहिजे. त्यातलं 3 जे पार्ट आहेत, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, त्याच्यावर आपण कार्य करतो. पण हे जे 4थं आहे आध्यात्मिक, त्याला आपण वापरत नाही. आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपण आध्यात्मिक काय आहे हेच आपल्याला माहीत नाही. आध्यात्मिक म्हणजे जसं मी मेडिकल कॉलेजमध्ये होतो आणि अजून सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचं आम्हाला ABCD शिकवलं जात नाही. आणि आपण आध्यात्मिक आहो, आपलं शरीर सगळं आध्यात्मिक आहे, तरी सुद्धा आपण शरीरच आपल्याला समजतो. तर हाच फंडा ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाने वापरला ह्या पेशंट ट्रायलमध्ये, की त्या पेशंटला आध्यात्मिक ज्ञान देण्यात आलं. जसं मी म्हटलं, राजयोग त्यांना शिकवण्यात आलं. ही राजयोग एक लाईफस्टाईल आहे आणि ह्या लाईफस्टाईलमध्ये राजयोग मेडिटेशन, ज्ञान आणि मेडिटेशन, ज्ञान आणि ध्यान हे दोन्ही पार्ट त्याच्यामध्ये येतात. ब्रह्मकुमारीचा जो आध्यात्मिक ज्ञान आहे, जो आपला स्वतःचा ज्ञान आहे, त्याचं ते रोज ज्ञान देतात आणि मेडिटेशन करतात. हा एक त्यांनी त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्यातलं म्हटलं तर की स्ट्रेस, जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्य जो कारण आहे तो आहे स्ट्रेस. रोजच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्ट्रेस आहे, कंटिन्युअस स्ट्रेस आहे. आणि हे स्ट्रेस आपण आध्यात्मिक ज्ञान आणि ध्यान मेडिटेशनद्वारे आपण तो स्ट्रेस दूर करू शकतो. ह्या 2 गोष्टी त्यांनी काळजी घेतली की स्ट्रेस दूर केलं राजयोगच्या लाईफस्टाईल, मेडिटेशन आणि ज्ञानद्वारे, आणि आध्यात्मिक ज्ञान त्यांनी दिलं.
तर डॉक्टर साहेब, एक तर त्यांनी हा मुद्दा वापरला की आपला जो एक मिसिंग कोण दृष्टिकोन मधला डायमेन्शन जो होता तो त्यांनी वापरला, तो आहे आध्यात्मिकता. आणि दुसरं तुम्ही सांगितलं की त्यांनी ह्या सर्व गोष्टींमध्ये लोकांना ही माहिती दिली की आपल्याला कोणत्या पद्धतीने तणाव जे आहे ते मुक्त, त्याच्यापासून दूर राहायचं, तर ह्याच्यामुळे त्यांना फरक पडला. पण तुम्ही डॉक्टर साहेब वारंवार एक शब्द वापरताय स्व म्हणून. तर स्व, मी कालही हा प्रश्न विचारला वेळेअभावी आपण थांबलेलो, तर स्व म्हणजे एक्झॅक्टली काय, म्हणजे काय तुम्ही ह्याच्याबद्दल सांगा. आणि त्याच्या आधी मला हे तुम्हाला विचारायचंय की तुम्ही मगाशी एक परिभाषा सांगितली स्वास्थ्याची, तर तुम्ही म्हटलात की चारही कोणे असले पाहिजेत, परंतु मग आध्यात्मिकरित्या तुम्ही स्वास्थ्याची काय परिभाषा देता? कारण ब्रह्मकुमारींनी ती वापरली आहे, तर मग त्यांनी त्याची काय परिभाषा आहे, त्यांना काय सांगायचं आहे ह्याच्यातून? आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजे काय असं?
आपण जर स्वास्थ्याचं डेफिनेशन सांगतो, हेल्थीचं आपण डेफिनेशन सांगतो, हेल्थी म्हणजे स्वस्थचं डेफिनेशन, फिजिकल, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, हे डेफिनेशन आहे, डेफिनेशन झालं, परिभाषा झाली. पण आपण समजा ह्याचा अर्थ जर काढला, इंग्लिशमध्ये आपण स्वास्थ्याला हेल्थी म्हणतो, हेल्थचा जर अर्थ जर आपण बघितलं तर हा अर्थ ह्या शब्दामध्येच जोडलेला आहे. स्वस्थ आपण म्हणतो पण स्वस्थाचा अर्थ जो आहे त्या शब्दामध्येच आहे, पण आपल्या आपण त्याच्यामध्ये जात नाही, आपण बाहेर स्वस्थचं डेफिनेशन किंवा स्वस्थ म्हणजे काय ते बाहेर आपण बघत असतो. तर आपण बघूया की हेल्थी जर इथे ह्या आपण त्या पिक्चरमध्ये स्लाइडमध्ये बघूया स्क्रीनवर, ते हेल्थी जो आहे हा बघा ह्या दोन शब्दांनी बनलेला आहे, एच ई एल हील आणि दुसरा शब्द आहे टी एच वाय डाय. जर हेल्थी जर राहायचं असेल तर तुम्हाला हील डाय, स्वतःला हील करावं लागेल. ही डाय म्हणजे सेल, स्वतःला हील जर आपण केलं तर आपण हेल्थी राहू. दुसरं शब्द आहे हिंदीमध्ये आपण त्याला म्हणतो हेल्थीला स्वस्थ. स्वस्थ सुद्धा दोन शब्दाने बनलेला आहे, स्व आणि अस्था, स्व आणि अस्था. जर आपण स्व, स्व म्हणजे काय? स्वयं. अस्था म्हणजे स्थिती. जेव्हा आपण स्वतःच्या स्थितीमध्ये राहू तर आपण स्वस्थ राहू. जेव्हा आपण स्वतःला हील करू तर आपण हेल्थी राहू. आलं का लक्षात? तर आपल्याला काय आहे की आपल्याला स्वतःला हील करायचं आहे आणि स्वतःच्या स्थितीमध्ये राहायचं आहे, तरच आपण स्वस्थ राहू शकतो. हा जो आहे राजयोगाचा फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की स्वतःला हील करा आणि स्वतःच्या स्थितीमध्ये राहा.
डॉक्टर साहेब, स्वतःला हील करा म्हणजे मी स्वतः माझा इलाज करायचा आहे का? म्हणजे कळलं नाही मला, थोडस कन्फ्युजन झालं. स्व मी म्हणजे हा वारंवार प्रश्न विचारते, तर मला थोडं अगदी स्पष्ट जाणून घ्यायचंय, कारण वारंवार तुमच्याकडून शब्द आला की स्वतःला हील करायचंय. स्वतःला हील करायचंय तर मग मला एक्झॅक्टली काय करायचंय? थोडं हेच.
बरोबर, आपण नेहमी दोन शब्द वापरतो, मी आणि माझा. बरोबर, जेव्हा शरीराची गोष्ट येते तर आपण माझा वापरतो, माझा हात, माझा डोकं, माझा पोट, माझे पाय, माझे डोळे, माझा कान, नाक, शरीराच्या ज्या अंगाशी आपण माझा वापरतो. आणि जेव्हा आपण काही कार्य करतो, मी खातो, मी बघतो, मी बोलतो, तर तेव्हा आपण मी शब्द वापरतो. अलग लक्षात, तर मी शब्द आपण तेव्हा वापरतो, तर कशाला वापरतो? बघण्याला, बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या, खाण्याला आपण मी शब्द वापरतो. तर आपल्याला हे मी कोण आहे याचा अर्थ मी वेगळा आहे आणि माझा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे आणि मी जो आहे तो आतमधला कोणीतरी बोलतो की हा माझा शरीर आहे. तर आपण बघूया की मी आहे कोण, मी बघणारा आहे कोण, बोलणारा आहे कोण, ऐकणारा आहे कोण, तो कोण आहे? तर मी एक फार सुंदर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की आपण आहोत कोण आणि कुठून आलेलो. ही व्हिडिओ आपण बघूया. हे बघा, हे आपण इथे दिसतंय आपल्याला की हे जे लाईटची एक जग आहे वर, आणि सगळे बारीक बारीक आपल्याला तारे दिसतायत. त्या लाईटच्या जगामधून आपला हा लाईट प्रकाश रूपाने खाली येत आहे. हा लाईट प्रकाशच्या रूपामध्ये खाली धरतीवर येत आहे. आता हे खाली येत आहे आणि हे जे सगळे दिसतात हे सगळे आपले जे आहे ग्रह आहेत. हे ग्रह दाखवलेले आहे, निळे, लाल, हिरवे, हे सगळे ग्रह आहे आणि वर तुम्हाला तारे दिसतायत. हा लाईट प्रकाश त्या ताराच्या पलीकडे जो लाईटचा जग आहे तिथून हा लाईट प्रकाश रूपाने खाली येत आहे आणि धरतीवर एक्सपिरियन्स घेण्यासाठी, हा प्रकाश एक्सपिरियन्स घेण्यासाठी. बघा इथे पिक्चर मध्ये दिसतंय की आईच्या गर्भामध्ये बाळाचं हे प्रोडक्शन झालेलं आहे आणि आता हा लाईट त्या बाळामध्ये फिटस मध्ये तो लाईट जाणार. आणि हा लाईट गेल्यानंतर बघा की हा जो बाळ होता हालत नव्हता, त्या लाईट गेल्यानंतर बाळाच्या जीव येतो, मुवमेंट येतात. आता आपण जर बघितलं की हा लाईट आहे काय, हा लाईटच आहे ज्याला आपण म्हणतो मी. मी म्हणजे कोण, त्याला इंग्लिश अंग्रेजीमध्ये आपण म्हणतो सोर्स ऑफ युनिक लाईट. लाईट आहे ते, जेव्हा सोर्स ऑफ युनिक लाईट शॉर्ट फॉर्म आहे एस ओ यू एल. एस ओ यू एल म्हणजे सोल, ज्याला आपण हिंदीमध्ये आत्मा म्हणतो, मराठीमध्ये आत्मा म्हणतो, इंग्रजीमध्ये आपण सोल स्पिरिट म्हणतो, आणि मुस्लिम भाई आपल्याला रूह म्हणतात. तर आपण कोण आहो, आपण आत्मा आणि शरीर. जेव्हा आपण म्हणतो की मी बघतो, तर आत्मा म्हणते मी बघते, आत्मा म्हणते मी बोलते, आत्मा बोलते मी ऐकते, आणि आत्मा म्हणते हा माझा शरीर आहे, हा माझा हात आहे, हा माझे डोके आहे, हा माझा बॉडी आहे, पोट आहे. आत्मा म्हणते कारण हा शरीर आत्माने घेतलेला आहे. जोपर्यंत ती चैतन्य शक्ती, त्याला एनर्जी म्हणा, कॉन्शियसनेस म्हणा, काही पण तुम्ही म्हणा, पण ही शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. जोपर्यंत ही चैतन्य शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे, आपण चैतन्य रूपामध्ये बघतो, बोलतो, कर्म करतो, आणि ही जर आत्मा, ही जर एनर्जी, ही लाईट, हा प्रकाश बाहेर गेला, तर हेच डोळे बघत नाही, हाच तोंड बोलत नाही, कान ऐकत नाही, आणि आपण माणसाला डेड, मृत डिक्लेअर करतो, आणि ह्या बॉडीला आपण एक 6 तास सुद्धा घरामध्ये ठेवत नाही, कारण वास यायला सुरुवात होते. तर हा जो शरीर आहे, हा शरीर मिट्टीचा बनलेला आहे, मिट्टीचं शरीर आहे. म्हणून म्हण काय म्हणतात, मिट्टी का शरीर आहे, मिट्टी में मिल जाएगा. कुठलाही माणसाचा, कोणाही माणसाचा शरीर, राम आणि कृष्णाचं शरीर सुद्धा गेलेलं नाही, तिथेच मिट्टी मातीमध्ये मिळालेलं आहे. म्हणून आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, आपण हिंदीमध्ये म्हणतो आपण जीवात्मा हो, मराठीमध्ये म्हणतो आपण जीवात्मा. जीव म्हणजे शरीर, आणि त्याला चालवणारी ही शक्ती आत्मा. हे दुसरा जर आपण बघितलं की आपण म्हणतो इंग्लिशमध्ये हू आर वी, हा आपण कॉमनली आपण कोणाला जर विचारलं की हू आर वी, तर आपण काय म्हणतो, आपण ह्युमन बिईंग आहात. आपण फक्त ह्युमन नाही बनत, ह्युमन
बिईंग
आणि बिईंग. आता ह्युमन काय, ह्युमन जो आहे शब्द हा लॅटिन वर्ड आहे ह्युमस, त्याने बनलेला आहे. आणि ह्युमन म्हणजे ह्युमस, ह्युमस म्हणजे सॉइल, मिट्टी. म्हणजे हा जो शरीर आहे हा ह्युमस आहे, ह्युमन आहे, जो 5 मातीच्या तत्वाने बनलेला आहे. आणि त्याला जो चालवणारी जी शक्ती आहे ती बीइंग आहे, ह्युमन बीइंग. बीइंग म्हणजे आत्मा, आणि म्हणूनच आपण ह्या शरीराला ह्युमन बीइंग म्हणतो. आलं लक्षात? आणि आज काय झालंय की आज फक्त आपण शरीराला इम्पॉर्टन्स देतो, आपल्याला फक्त शरीरच माहित आहे, आपल्याला त्या शरीरामध्ये जी चैतन्य शक्ती आहे ज्याच्यामुळे आपण या जगामध्ये जिवंत आहोत, कर्म करतो आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. जन्म घेणारी तो शरीर जन्म यायला येत नाही, शरीर मेल्यानंतर त्याला जाळून टाकतो आपण, पण जन्म घेणारी जी आहे ती आत्मा आहे. म्हणून आपल्या कर्माचा जो फळ मिळतो तो आत्म्यावर मिळतो, कारण आत्मा एक जन्म, दोन जन्म असे जन्म कॅरी फॉरवर्ड करते. म्हणून आत्म्यावर पाप आणि पुण्याचा दाग लागतो. म्हणून आपण काय म्हणतो, हा पुण्य आत्मा आहे, पापात्मा आहे, महान आत्मा आहे, धर्म आत्मा आहे, देव आत्मा आहे, परम आत्मा आहे.
डॉक्टर साहेब, खूप छान एक अजबसे एक कॉन्सेप्ट की मी वेगळी आहे. मला आजपर्यंत वाटत होतं की मी म्हणजे शरीर, परंतु मी ह्या शरीराला चालवणारी आहे, म्हणजे डोळ्यांनी पाहणारी, जसं तुम्ही म्हटलात, मुखाद्वारे बोलणारी, हाताद्वारे कर्म करणारी. तर एक अजबशी अशी शक्ती, दर्शक हो लक्षात घ्या, डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की एक एनर्जी आहे आतमध्ये, अल्टिमेट लाईट आहे, आणि त्यांनी आपल्याला दाखवलंही की कोणत्या पद्धतीने ती वरून लाईट येते आणि आईच्या गर्भामध्ये त्या शरीरामध्ये धारण करते, ते शरीर घेते आणि त्या शरीराला चालवते. म्हणजे हे शरीर आपल्यावर कंट्रोल्ड आहे, आपण म्हणजे आत्मा ही या शरीराला कंट्रोल करते. हे किती सुंदर कॉन्सेप्ट आहे आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलेला आहे, आणि हा कॉन्सेप्ट त्यांना ब्रह्माकुमारीज मधून मिळालेला आहे. तर हा जर आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर नक्कीच जीवन सुखमय बनू शकतं. तर डॉक्टर साहेब, मला तुम्ही आता जसं नमूद केलात की धर्मात्मा आहे, पापात्मा आहे. तुम्ही म्हटलात की आत्मा कर्म कॅरी फॉरवर्ड करते, तर बरेचदा असं आम्हाला वाटतं की बघा काही मुलं वगैरे अपंग येतात तर फार असं दया वाटते की का ही लहान मुलं निष्पाप आहेत आणि ह्यांना एवढा त्रास. आई वडिलांना होतो तो वेगळी गोष्ट आहे, परंतु लहान मुलंच. तर मग ह्याचं काय आध्यात्मिक रहस्य आहे? तुम्ही ह्याला मेडिकली पाहता का स्पिरिच्युअली पाहता? आध्यात्मिकरित्या का तुमच्या जे वैज्ञानिक रूपात तुम्ही कसं ह्याला पाहता? काय रिझन आहे ह्याच्या पाठीमध्ये?
ह्याला आपण मेडिकल रूपामध्ये त्याला आपण जस्टिफाय करू शकत नाही, एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. मेडिकल रूपामध्ये जर आपण बघितलं तर एक मुलगाच असतो, तो गरीब घरामध्ये जन्माला येतो, त्याला जेवण मिळत नाही, कपडे पाणी आंघोळीला मिळत नाही. आजकाल आपण मुलं बघतो किती गरीब आहे, रस्त्यावर फिरतात. आणि एक मुलगा जन्माला येतो श्रीमंताच्या घरी, सगळ्या सुख सुविधा असतात, तर त्याचं काय फंड आहे? त्याला आपण मेडिकल दृष्टीने एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. तो लहान मुलगा जो गरीबाच्या घरी जन्माला आला, तो प्रश्न विचारेल मग की माझा काय दोष आहे, मला का गरीबाच्या घरी? तर ह्याला आपण आध्यात्मिक ज्ञानानेच त्याचं उत्तर देऊ शकतो. जसं मी दाखवलं तुम्हाला की आपली आत्मा पहिल्यांदा जेव्हा या धर्तीवर, हे रंगमंच आहे, रंगमंचावर आपण एक्टिंग करतो, आपण एक्टर्स आहोत. पण एक्टर कोण आहे? आत्मा एक्टर्स आहे, शरीर एक्टर नाही आहे. एक्टर आहे आत्मा आणि आत्माने ड्रेस घेतलेला आहे. हे शरीर रूपी आत्म्याचं ड्रेस आहे. कोणाचं मुसलमानाचा ड्रेस आहे, कोणाचा हिंदूचा ड्रेस आहे, कोणाचा श्रीमंताचा ड्रेस आहे, कोणाचा गरीबाचा ड्रेस आहे, हे शरीर ड्रेस आहे. तर आत्मा जेव्हा पहिल्यांदा, जे पिक्चर मध्ये दाखवलं मी तुम्हाला की पहिल्यांदा जेव्हा आत्मा आली, तर तेव्हा आपण आत्म्याच्या घरून आलो. जे लाईटची मी तुम्हाला दुनिया दाखवली ते आत्म्याचं घर आहे, ज्याला आपण शांतीधाम, मुक्तीधाम, परमधाम म्हणतो. ते आत्म्याचं घर आहे जिथे आपला पिता, आपल्या आत्माचा पिता परमात्मा, स्पिरिच्युअल फादर, रुहानी बाप, ज्याला आपण ईश्वर, प्रभू, गॉड, अल्ला म्हणतो, तिथे राहतो. त्या घरामध्ये राहतात, तिथे आपली आत्मा राहते. आणि तिथे जेव्हा ज्याचा जेव्हा ह्या ड्रामाच्या सायकल मध्ये पार्ट असतो, त्यावेळेस ती आत्मा पहिल्यांदा या धर्तीवर येते. आणि एकदा जन्म घेतल्यानंतर इथे या रंगमंचावर परत ती आत्मा 1, 2, 3, 4 असे ह्या ज्या चार युगामध्ये हा ड्रामा जो आहे तो चार युगाचा ड्रामा आहे. 5000 सायकलचा हा ड्रामा आहे. त्याच्यामध्ये चार युग येतात. पहिला युग सत्युग, दुसरा युग त्रेता, तिसरा द्वापर आणि चौथा कली. ह्या चार युगाची जी अवधी आहे, जशी नाटकाची अवधी असते 3 तास, तर आपल्या ह्या नाटकाची अवधी आहे 5000 वर्ष. आणि ह्या 5000 वर्षामध्ये ज्याचा जेव्हा नंबर लागतो या रंगमंचवर येण्याचा, तिथून तेव्हा ती आत्मा इथे धर्तीवर येऊन जन्माला येते. आणि एकदा धर्तीवर आल्यानंतर परत ती इथेच एक्टिंग करत बसते. 1 रोल, 2 रोल, 3 रोल असे एकूण टोटल सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपले 84 जन्म होतात. मग लोकांनी सांगितलंय की आपले 84 लाख योनी मधून आपण जातो, ते हे 84 लाख योनी नाही. आता ब्रह्माकुमारीच्या माध्यमातून हे ज्ञान मिळालेलं आपला डिटेल आध्यात्मिक ज्ञान, आत्माचं ज्ञान, जे मी तुम्हाला सांगितलं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान. आता इथे डिटेल ज्ञान आपल्याला मिळालं आहे की आत्मा संपूर्ण चार युगामध्ये 5000 वर्षामध्ये 84 जन्म घेते. पण सगळ्यांना 84 जन्म भेटत नाही. जे सतयुगापासून सुरुवातीपासून येतात ते 84 जन्म 5000 वर्ष ऍक्टिंग करतात ह्या रंगमंचावर. जे दुसऱ्या युगापासून येतात, त्रेता युगापासून येतात, त्यांचे 8 जन्म कमी होऊन जातात. जे तिसऱ्या युगापासून इंटरवलच्या नंतर येतात, द्वापर युगापासून येतात, त्यांचे 20 जन्म कमी होऊन जातात. असे जन्म कमी होऊन जातात. आणि जन्म घेतल्यानंतर आपण कर्मामध्ये येतो. कर्मामध्ये आपण चांगले कार्य आणि वाईट कर्म करतो. आणि मग त्या वाईट कर्माचं आणि चांगल्या कर्माचं आपल्याला पुढच्या जन्मामध्ये त्याचं रिवॉर्ड आणि त्याचं जो नुकसान आहे, पनिशमेंट, ती आपल्याला मिळते. कर्माप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. आपण जर मागच्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलेलं असेल तर ह्या जन्मामध्ये आपल्याला त्याप्रमाणे रिवॉर्ड मिळतो, प्राईज मिळतो, गिफ्ट मिळते परमेश्वराचे. आपल्याला मान सन्मान, धन दौलत, घर वगैरे सगळं सुख शांती हे सगळं आपल्याला मिळतात. आणि ते जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं की एक आपल्याला गरीब मुलावर फार दया येतात, त्याला खायला मिळत नाही, तो झोपडपट्टीमध्ये राहतो, कपडे नाही, काही नाही, कितीतरी दया येते. लहान लहान मुलं आपण बघतो रस्त्यावर भटकताना, पण हे काय करण, हे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला शिकवतं की त्यांची मागच्या जन्माची असे कर्म आहेत की त्यांच्यामुळे आताला ह्या जन्मामध्ये असं त्यांचं रोल आलेलं आहे. तर मागच्या जन्माच्या कर्माचं फळ आपण आता भोगतोय. तर जे झालं कर्म ते झालं, त्याला आपण काही करू शकत नाही. पण भविष्य आपल्या हातामध्ये, भविष्य बनणार आजच्या आपल्या कर्मामुळे. आपण जसं आज कर्म करणार, जसे आपण श्रेष्ठ कर्म करणार, तसं आपलं भविष्य बनेल. पण कर्म जर करायचं असेल तर जसं आपण म्हणतो की बाबा तू चांगले कर्म कर, मराठीमध्ये आपण म्हणतो चांगले कर्म कर, पण चांगल्याचं जर आपण इंग्लिशमध्ये रूपांतर केलं तर त्याला आपण म्हणतो गुड. तर गुडच्या वर जर मी तुम्हाला विचारलं गुडच्या वर पण काही असतं का, तर आपण काय म्हणणार, हो गुडच्या वर असतं बेटर आणि बेस्ट. तर आज आपल्याला चांगले कर्म माहित आहे पण आपल्याला बेस्ट कर्म नाही माहित. तर आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान शिकवतं की चांगला कर्म त्याच्यापेक्षा चांगला आणि सर्वोत्तम चांगला कर्म कुठला, ज्या प्रकारे आपण आपलं भविष्य श्रेष्ठ बनवू शकतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप सुंदर माहिती. दर्शक तुम्ही पाहिलं की एक डॉक्टर असतानाही ह्या सर्व गोष्टी ते इतक्या सोप्या आणि सहज बाबतीत सांगतात, कारण कुठेतरी सायन्सला एक एक लिमिट येते, एक मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या पुढे ते जाऊ शकत नाही. आणि तिथे आपण पाहतो की आध्यात्मिकता किती महत्त्वाची आहे. ज्या गोष्टींचं कधी उत्तर आपल्याला सापडलेलं नाही आहे, ज्या गोष्टींना घेऊन आपण नेहमी सतत आणि सतत आपण तणावात राहिलेलो आहोत, जिथे डॉक्टरही म्हटलेले आहेत की आता मी काही करू शकत नाही, तिथे आध्यात्मिकतेने मदत केलेली आहे. तर असा हा राजयोग ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपलं अस्तित्व जे आहे ते म्हणजेच आपण एक आत्मा आहोत आणि इथे एक ऍक्टर म्हणून आलेलो आहोत. हे नाटक आहे, बेहदचं नाटक आहे, आणि ह्या ड्रामा आपण खेळत आहोत. रोज एक नवीन नवीन पार्ट आहे. हे जे शरीर ज्याची एवढी आपल्याला काळजी लागलेली असते, ते फक्त एक चोला आहे, एक ड्रेस आपण घातलेला आहे जो आपल्याला बदली करत राहायचा आहे. तर हे जर आपण क्लिअरन्स राहिलं, आपल्याला बुद्धीमध्ये एवढी स्पष्टता जर राहिली, तर नक्कीच कोणाला महत्व द्यायचं, वरच्या भौतिक ह्या शरीराला महत्व द्यायचं की आतमध्ये जी आहे आत्मा तिला शरीर महत्व द्यायचं आणि तिला एकदम स्वस्थ बनवायचं, हे आपल्या लक्षात येईल. ह्या गोष्टी खूप गुह्य आहेत, तितक्याच सोप्या पण आहेत, पण जर जाणून घेतलं तर जीवन खूप सुखमय होईल असा माझा असं मला वाटतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवा किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com तुम्ही भेट देऊ शकता. ह्या विषयावर डॉक्टर साहेबांकडून अजूनही माहिती घ्यायची आहे आणि ती माहिती आपण पुढच्या भागात घेऊया, परंतु तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.